सुमित तुम्हाला विचारलं की सध्याचा तुमचा आवडता मास्क आणि तुम्ही त्यावर काय क्रिएटिव्हिटी केली. पुन्हा फोन ब्लिंक होतोय, ऐकूयात कोण आहे फोन लाईनवर.
अंकित बोलतोय.
हाय अंकित, कसं आहेस?
एकदम बढिया. आणि तू?
मी पण ठीक आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरतोयस ना?
हा, अरे वापरावाच लागेल आता, सध्याची गरज आहे मास्क.
सध्याची गरज आहे, तरी पण काही लोक अशी आहेत ज्यांना समजत नाहीये या गोष्टी.
नाही, एक तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी तर वापरायचंच आहे, आणि दुसरं म्हणजे बाहेर प्रशासन पण
तेच सांगतोय,
सांगतंय की मास्क वापरा म्हणून, आपल्या काळजीपोटीच सांगतोय.
खरंय. अच्छा, मग तुझा आवडता मास्क कुठला आहे आणि काय क्रिएटिव्हिटी केली मास्क मध्ये?
मास्क म्हणजे माझ्या घरीच, माझ्या आईनी मशीन आहे घरी, शिलाई मशीन, तर शिलाई मशीनवरच बनवलेले मास्क आहे.
अच्छा,
तर आम्ही सध्या तेच युज करतोय. मास्क म्हणजे आपलं कापडापासूनच बनवलेलं आहे, बट नोजचे तिथे एक पिन दिलेली आहे, लावली आईनी, की फिट वगैरे करायचं असलं किंवा घाम वगैरे येत असेल, जीव घाबरतो ना एखाद्या वेळेस मास्क पूर्ण प्यायला असेल तर थोडी त्याला श्वास घ्यायला मोकळं होतं,
त्या
पिननी ढिल्ल केलं तर ते एक व्यवस्थित आहे. नंतर घाम वगैरे येत नाही जास्त आणि जीव घाबरत नाही.
ओके,
श्वास घ्यायला. हा हा, ओके एकदम. आणि त्या मास्क वरती नाव पण दिलेलं आहे आईनी.
काय?
अंकित म्हण.
अच्छा, अंकित.
हा, घरचं काय करणार आहे.
नाही, मग त्याचा एक फायदा आहे, म्हणजे काय ना, बऱ्याच वेळेला मास्क घातल्यानंतर समोरची व्यक्ती कोण आहे ना लवकर कळत नाही. नाव दिल्यामुळे कळलं तरी की हा अंकित.
नाही, ती काय आता म्हणजे आमच्या घरामध्ये बाजूला माझी फॅमिली आहे ना, त्यात पण सगळ्यांना आम्ही थोडे एकसारखीच दिसतो, भाऊ म्हटलं तर.
अच्छा,
हा, त्यामुळे नाव टाकलेले.
नाही, चांगली आयडिया ना, मास्क वर नाव लिहायचं स्वतःच, म्हणजे नेमकी व्यक्ती कोण ते तरी कळत असेल.
आता तसं पण लॉकडाऊन मध्ये काय सध्या एवढे काही कामं नव्हते.
हा, ते तर
काहीतरी नवीन काहीतरी करायचं म्हणून.
नाही, पण चांगली क्रिएटिव्हिटी आहे की नाही?
हा हा, बढिया एकदम.
93.5 रेड एफ एम वर मी अभिनीत तुमच्यासोबत बजाते रहो.